आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी व्यापार संरक्षित करून भारतीय नौदल देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील, राष्ट्रपतींचा विश्वास. भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी. फ्रान्समध्ये पंतप्रधान मिशेल बार्निए यांनी विश्वासमत गमावलं. पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धेत भारत विजेता. आणि किनारपट्टी भागात वादळी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतीय नौदल नेहमीच देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करत राहणार असून 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि योगदान देत राहील, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. ओडिशातील पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदल दिनाच्या समारंभात त्या बोलत होत्या. सागरी व्यापार संरक्षित करून नौदल एक प्रकारे देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 1971 भारत पाक युद्धादरम्यान राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ट्रायडंटच्या वर्धापन दिनानिमित्त नौदल दिन साजरा करण्यात येतो. काल पुरी इथं झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या 15 अधिक जहाजं, पाणबुड्या, 40 अधिक विमानं आणि सागरी कमांडोजनी साहसी प्रदर्शन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज भुवनेश्वरमध्ये ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 40 दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नौदल दिनानिमित्त काल मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं बीटिंग रिट्रीट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नौदलाच्या बँड पथकानं शिस्तबद्ध संचलन करत विविध धून वाजवल्या. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आखाती सहकारी परिषद अर्थात जीसीसीचं अध्यक्षपद कुवेतकडे असेपर्यंत भारत आणि जीसीसी यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कुवेतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अल याह्या यांनी काल पंतप्रधानांची दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती, परस्पर संबंध आणि सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा केली, तसंच पश्चिम आशियातील परिस्थितीवरही विचारविनिमय केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर संध्याकाळी 5:30 राज्यपाल सी पी राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. फडणवीस यांची काल भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. फडणवीस, मित्रपक्ष, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर बातमीदारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि इतर 2 अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंब्याची पत्रं दिली आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचं श्रेय फडणवीस यांना देण्यात आलं आहे. 54 फडणवीस यांनी यापूर्वी 2 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. झारखंडमध्ये विस्तारित मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा आज रांचीत शपथविधी होणार आहे. यावेळी राज्यपाल संतोषकुमार गंगवार 11 नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. लोकसभेत काल रेल्वे सुधारणा विधेयक 2024 सादर करण्यात आलं. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलं. गेल्या 10 वर्षात 44,000 किलोमीटर्सच्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं आहे, अशी माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. भारत नेट प्रकल्पाअंतर्गत देशभरातील 2,14,000 अधिक ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात आली असल्याची माहिती दळणवळण राज्यमंत्री डॉ पेमासानी चंद्रशेखर यांनी काल लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यसभेत काल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर देण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किमतीच्या मुद्यावरून विरोधकांनी शून्य प्रहरात गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात काही काळ व्यत्यय आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युरोपीय अंतरिक्ष संस्थेच्या प्रोबा 3 उपग्रहामध्ये काल उद्भवलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे हा उपग्रह आता आज दुपारी 4:12 इस्रोद्वारे अंतरिक्षात पाठवण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून PSLV-C59 या अग्निबाणाद्वारे काल दुपारी हा उपग्रह सोडण्याचं नियोजित होतं. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून प्रोबा 3 दोन उपग्रह आहेत. दोन अंतरिक्षयानं एकत्रितपणे त्यांना अंतरिक्षात नेतील. 1 मिलीमीटरच्या अचूकतेपर्यंत हे उपग्रह सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहेत. इस्रोची वाणिज्य कंपनी असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडला युरोपीय संस्थेकडून हे कंत्राट मिळालं असून एका विशिष्ट रचनेमध्ये अचूकतेनं उड्डाण करण्याचा या मोहिमेचा लक्षणीय उद्देश आहे. फ्रान्समध्ये पंतप्रधान मिशेल बार्निये यांच्या सरकारनं नॅशनल असेंब्लीत काल विश्वासमत गमावलं, त्यामुळे केवळ 3 महिन्यातच या सरकारला पाय उतार व्हावं लागलं. संसदेत मतदानाविना वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर असेंब्लीच्या 577 331 सदस्यांनी सरकारच्या विरोधात मत दिलं. या अंदाजपत्रकात फ्रान्सची सुरक्षितता आणि गुन्ह्यांविषयी वाढती चिंता व्यक्त करत यावर कोणतेही उपाय सुचवले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज राष्ट्राला संबोधित करतील. 1962 जॉर्जेस पॉम्पिदो यांच्यानंतर प्रथमच फ्रान्समधील एखाद्या सरकारनं विश्वासमत गमावलं आहे. युरोपीय संघाच्या निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या पक्षाची मोठी हार झाल्यानंतर त्यांनी नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्याच्या केवळ 6 महिन्यातच फ्रान्समध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरता पसरली आहे. भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक आजपासून सपत्निक 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासहित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. उभय देशांदरम्यानचे विद्यमान संबंध अधिक दृढ करणं आणि द्विपक्षीय सहकार्याचे नवीन मार्ग शोधणं हा या बैठकीचा उद्देश असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाईटची मर्यादा 500 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढवली असून कोणत्याही वेळेस एकंदर मर्यादा 5,000 असल्याचं काल जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय लाईटद्वारे ऑफलाईन डिजिटल पेमेंट व्यवहारांची मर्यादा 500 रुपये तर वॉलेट मर्यादा 2,000 रुपये ठेवण्यात आली होती. आसाम सरकारनं राज्यभरातील सर्व उपहारगृह, हॉटेल्स तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर पूर्णतः बंदी जारी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोमांस सेवनावरील विद्यमान कायद्यामधील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल भारतानं पाकिस्तानचा 5-3 पराभव करून 5व्यांदा अजिंक्यपद मिळवलं. अरिजित सिंग हुंडालनं भारतासाठी 4 केले. हॉकीमध्ये भारत आशियात अजेय आहे हे भारतीय संघानं सिद्ध करताना प्रभुत्व, कौशल्य आणि काठिण्य दाखवलं असं हॉकी इंडियानं म्हटलं आहे. कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणाऱ्या पुरुषांच्या FIH हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, याणम आणि रायलसीमा या भागात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर लक्षद्वीप लगतच्या आग्नेय अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग आणि नैऋत्य अरबी समुद्रावर आज वादळी हवामानाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर या भागात मच्छीमारांनी जाण्याचं टाळावं असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सागरी व्यापार संरक्षित करून भारतीय नौदल देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील, राष्ट्रपतींचा विश्वास. भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी. फ्रान्समध्ये पंतप्रधान मिशेल बार्निये यांनी विश्वासमत गमावलं. पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धेत भारत विजेता आणि किनारपट्टी भागात वादळी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.